श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। पंचेचाळीस ओव्या घेऊन झाल्यात। चांगदेव पासष्टीची पंचेचाळीसावी ओवी जी अशी होती, चांगल्या तुझे नी नावे, करणे न करणे न भावे, हे काय म्हणो परी न धरवे मी पण हे, तुझ्याकरता करणे किंवा न करणे असे न व्हावे हे काय बरे अधिक सांगू। तुझे स्वरूप पाहिल्याबरोबर माझे मी पण अजिबात राहत नाही। आता माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांशी संवाद करताना पत्राच्या माध्यमातून हळूहळू आत्मस्वरूपातून संवाद करत आहे आणि म्हणून म्हणत आहे की तुझ्या बाबतीत करणे किंवा न करणे असा विकल्प पर्याय म्हणून नाहीच, तुला आत्मतत्वाचा उपदेश करीत असता माझा मीपणा सुद्धा नाहीसा होतो। अशी ही 45वी ओवी, त्यावरचं विश्लेषण आपण केलं। आज 46व्या ओवीकडे आपण वळणार आहोत। सुरू करूया चांगदेव पासष्टीची 46वी ओवी। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री श्री पंढरीनाथ महाराज की जय। लवण पाणियाचा थाव माझी रिघोनी गेले पाहो, तव तेची नाही मा काय घेऊ माप जळा। लवण पाणियाचा थाव माझी रिघोनी गेले पाहो, तव तेची नाही मा काय घेवो माप जळा। अरे पाण्याची खोली किती आहे हे पाहण्याकरिता मिठाच्या खड्याने पाण्यात बुडी मारावी, तर मीठ मीठपणाने शिल्लकच राहत नाही, पाण्याची खोली काय मोजणार? मग त्या पाण्याचे मोजमाप कोणी घ्यावे? माझी रिघोनी गेले पाहो तव तेची नाही मा काय घेवो माप जळा। तो मिठाचा खडा त्या पाण्याचे मोजमाप करू शकेल का? चांगदेवा, तुझ्या आत्म्याच्या स्वरूपाचा विचार करताना मी जसे जसे निरीक्षण करू लागतो तसतसे माझ्या ठिकाणचा आत्मभाव तुझ्या आत्मभावामध्ये विलीन होत जातो, आणि अशावेळी त्या आत्मस्वरूपाचे मोजमाप कोणी आणि कसे करावे, कोणी आणि कसे घ्यावे? किती गहन गोष्ट इथे लपलेली आहे। म्हणजे एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याचं आकलन करावं, हे आकलन करणे शक्य होऊ शकेल का? हे आकलन करणे शक्य होऊ शकत नाही, कारण आकलन करता तिथे शिल्लकच उरत नाही। जसा पाण्याचा खडा पाण्यात टाकला की तो विरघळू लागतो, विरघळून विरघळून त्याचं अस्तित्व पाण्यामध्ये पूर्णपणे संपून जाते। आता त्या पाण्याची खोली त्या मिठाच्या खड्यानी कशी मोजता येईल, किंवा त्या खोलीचे आकलन त्या मिठाच्या खड्याला कसे करता येईल? म्हणून आत्मस्वरूपाबद्दल जितकं काही आपण बोलू ती वायफळ बडबडच म्हटल्या जाईल, कारण आत्मस्वरूपाला व्यक्त करणारे किंवा एक्सप्रेस करू शकणारे शब्द कुठून आणायचे? आणि हे कोणी सांगितलं की शब्दाने ते व्यक्त करता येईल? तो विषयच असा आहे की त्याला शब्दाने व्यक्त करता येत नाही. शब्दाविना होणारा संवाद आहे तो. आणि म्हणून वाणी, वाचा, शब्द, अक्षर हे सगळे अपुरे पडतात. तिथे जावे तर तसेच होऊन राहावे. आणि मग ते काय आहे हे सांगण्याला सुद्धा कोणी उरणार नाही अशी अनिर्वचनीय अशी स्थिती, अवर्णनीय अनिर्वचनीय अशी ती स्थिती आहे. त्या स्थितीचं कसं काय वर्णन होईल? म्हणून जसं जसं तुझं निरीक्षण करू लागतो तुझ्या आत्म्याचं, तुझ्या ठाई आत्मभाव जो आहे त्यात मी आपला आत्मभाव मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा माझ्या आत्मभावानी तुझ्या आत्मभावाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तो मी त्यात विलीन होऊन जातो. अशावेळी त्या आत्मस्वरूपाचे मोजमाप कोणी कसे करणार? समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनते आणि समुद्राचे पाणी आटले की त्याच्यापासून मिठाचे खडे तयार होतात. आपण मिठागार म्हणतो, साल्ट पॅन्स म्हणतात इंग्रजीत. त्या मिठागारामध्ये पाण्याला इव्हॅपोरेट वाष्पीकृत करतात आणि त्या वाष्पीभवनानंतर उरलेलं जे मटेरियल असतं त्याला प्युरीफाय करून मीठ तयार होतं. म्हणून त्या समुद्राच्या पाण्यापासूनच मीठ बनते आणि पाणी आटले की त्याच्यापासून मिठाचे खडे तयार होतात. समुद्र म्हणजे आत्मसमुद्र असं समजावं आणि मिठाचे खडे तुम्ही आम्ही किंवा इथे माऊलीच्या भाषेमध्ये ज्ञानदेव आणि चांगदेव, आणि त्या आत्मसागरापासून वेगळे झाले की मग ते वेगळे दिसतात. आता हे दोन्हीही त्या विश्वात्मक आत्मसमुद्रामध्ये समुद्राची खोली पाहण्यास उतरले की जलस्वरूप होणारच होणार, ते पाणीमय होणार, जलमय होणार आणि ते पूर्णपणे समुद्रच होऊन जाणार. मिठाचे पाणी झाले की ते समुद्राच्या पाण्याशी एकरूप होऊन जाते आणि मग त्या समुद्राच्या पाण्याची खोली कोण कशी सांगणार? म्हणून लवण पाणीयाचा थावो माझी रिगोनी गेले पाहो, तव तेची नाही मा काय घेवो माप गळा जळा. अरे स्वतःचा बचाव करू शकत नाही तो मिठाचा खडा, तर तो काय त्या समुद्राची खोली मोजणार आहे? जीवभावामध्ये किंवा देवभावामध्ये असणाऱ्या दोन व्यक्ती त्या मिठाच्या खड्याप्रमाणे असतात. आम्ही तुम्ही सर्व या चैतन्यरूपी समुद्रामध्ये मिठाच्या खड्यासारख्या आहोत आणि त्या परमात्म्याचं आकलन करू पाहतो, त्या परमात्म्याबद्दल बोलू पाहतो, त्या आत्म्याचे स्वरूप सांगू पाहतो. पण एवढी थोर योग्यता आपणास कुठून येईल? असं करायला जाऊ तर त्यात विरघळून जाऊ. पण या सत्संगाच्या मार्फत आपण कमीत कमी मिठाचा खडा आहो हे तर आपल्याला कळेल, नाहीतर आपण स्वतःला दगडच समजू. आणि भ्रमात जगत राहू तर मग त्यावेळी मी, माझे, मला असा वेगळा भाव उरत नाही. चांगदेवा, या जगामधील सारे व्यवहार, करणे न करणे, बोलणे न बोलणे, कल्पना करणे न करणे, हे सारे आपल्या अहंकारामुळे होत असतात किंवा आपल्या अहंभावामध्येच होत असतात. आत्मस्वरूपामध्ये गेलं की त्यांचा ठाण पत्ता सुद्धा लागत नाही. करणे न करणे, होणे न होणे, या सगळ्या गोष्टी कुठे काही उरतच नाही. आपला जीवभाव हा जेव्हा शिवभावामध्ये विलीन होतो, म्हणजे आत्मभावामध्ये विलीन होतो, हा जीव जेव्हा शिव होऊ लागतो तेव्हा त्या आत्मस्वरूपाबद्दल काहीच बोलता येत नाही, कारण ती जी प्रक्रिया, ती साधना आहे. आणि कायमस्वरूपी हे लक्षात ठेवणे की मी जीव नसून मी शिव आहे. प्रकृती पुरुषाचा विचार ज्यावेळी आपण करू, किंवा ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि तेच सांख्ययोगामध्ये प्रकृती पुरुष कसे होतात याचा विचार जेव्हा आला होता, त्यावेळेस आपल्याला स्पष्ट माहीत झालं होतं की ही प्रकृती त्या पुरुषाची छाया आहे, त्या पुरुषापासूनच निर्माण झालेली आहे. पुरुष आणि प्रकृती हे दोघंही एकाच ठिकाणून निर्माण झालेले आहेत आणि ते द्वैताचं सोंग करतात पण मुळात अद्वैत असतात. पुढे ज्यावेळी अमृतानुभव आपण त्याच्यावरचं निरूपण सुरू करू, त्याच्यावरचं विश्लेषण जेव्हा सुरू करू, तेव्हा पहिलाच अध्याय अमृतानुभवाचा ज्याला शिव शक्ती समावेशन म्हणतात, शिव आणि शक्ती म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांचं समावेशन, केमिस्ट्रीमध्ये सूत्र असतात ना, काही रिॲक्टंट्स आणि रिझल्टंट, किंवा सुरुवातीला जे योग करणारे आणि त्याची योगिक, या दोघांमध्ये जर अनुकूल सिच्युएशन असतील तर ते योगिक तुमच्या मूळ रसायनामध्ये परिवर्तित होऊ शकतात, किंवा मूळ रसायन त्या योगिकांमध्ये परिवर्तित होऊ शकतात. या दोन्ही प्रकारच्या क्रिया संभवतात. म्हणून शिव शक्ती समावेशन, ज्या मूळ स्वरूपापासून शिव आणि शक्ती निर्माण झाले, आपली अंडरस्टँडिंग अशी डेव्हलप करायची आहे जेणेकरून जीव हा शिवात समाविष्ट होऊन जाईल, म्हणून त्याला शिवशक्ती समावेशन असं नाव देतात. आणि या आत्मस्वरूपाबद्दल, या योगाबद्दल, जीवाचं शिवामध्ये समर्पण जे असतं किंवा समायोजन जे असतं याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही. त्या ठिकाणी शब्दांनी त्या स्वरूपाचे अनुभवगम्य ज्ञान होऊ शकत नाही. म्हणजे अनुभवगम्य ज्ञान म्हणजे शब्द सफिशियंट नाही आहेत, शब्द ते एक्सप्लेन करू शकत नाही, ते एक्सप्रेस करू शकत नाही, शब्दांच्या लिमिटेशन्स आहेत. आत्मस्वरूपाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर मग ते लवणाचे म्हणजे मिठाचे खडे जसे समुद्राशी एकरूप होऊन जातात, तसे जीवाने त्या परमात्म्याशी एकरूपच व्हायला पाहिजे. आणि मग लक्षात येते की जीव हा परमात्म्याहून भिन्न नाही, जीव हा परमात्म्याहून भिन्न नाही, दोन्ही एक रूपच आहे. म्हणजे त्या परमात्म्यापासूनच निर्माण झालेले आहेत जीव आणि शिव, आणि त्याच्यापासून भिन्नही नाही. हे द्वैत सापेक्ष अद्वैत अशी स्थिती आहे. आणि त्या अद्वैतातूनही मूळ स्वरूपात जेव्हा जातो तेव्हा तिथे अद्वैतही उरत नाही. स अहम हे सोहम किंवा सोहम हंसा स्वानंद घन, मी सच्चिदानंद सागराची खोली मापायला गेलो की त्या सागरा एवढा व्यापक होऊन जातो. खोली मोजायच्या भानगडीत पडण्याऐवजी हे सेलिब्रेट करायचं आहे की मीच सागर झालो. मी कशाची खोली मोजू? जर मीच सागर झालो तर सागराची खोली मोजून मला काय मिळणार? त्यापेक्षा मी एवढा व्यापक होतो ना सागरा एवढा. म्हणून असं म्हणतात की ज्ञानेश्वरीचे तत्व समजता समजता तुम्ही ज्ञानेश्वरीच होऊन जा ना, मग ऐस पैस त्या आनंद सागरामध्ये चौतर्फा पोहायला शिका, किती गटांगळ्या खायच्या खा, त्या चैतन्य सागराचं हे वैशिष्ट्य आहे की इथे गेल्यानंतर इथे कोणी शिल्लकच राहत नाही आणि समर्पण असं होतं की त्याच्या एवढाच तो होऊन जातो. आणि म्हणून त्या लेवलवर जाऊन माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपुलीय संसाठी करुणी ठेला. अवघाची संसार सुखाचा करीन, हा जो कॉन्फिडन्स आहे ना, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, हा जो कॉन्फिडन्स हा त्याला येऊ शकतो जो खोली मोजण्यासाठी आतमध्ये उतरला आणि समुद्र एवढाच होऊन गेला. हे दुसऱ्या कुठल्याही संताच्या साहित्यामध्ये हा कॉन्फिडन्स दिसू शकत नाही, कारण सच्चिदानंद सागराची खोली ज्याने मोजायची त्या ज्यांनी मोजायचं धाडस केलं आणि त्या धाडसापायी त्या उतरला आणि खरोखर त्या सागरा एवढा होऊन झाला, तोच या हे कॉन्फिडन्सयुक्त भाषण करू शकतो, स्टेटमेंट देऊ शकतो. मिठाचा खळाही तसाच समुद्रामध्ये पडला तर तो समुद्राप्रमाणे व्यापक होऊन जातो. म्हणून चांगदेवाला सांगताना माऊली म्हणतात की लवण पाणियाचा थाव माझी रिघोनी गेलो पाहो, तव तेची नाही मा काय घेवो माप जळा. मा काय घेव, मग काय घेईल माप जळा, त्या पाण्याची खोली, त्या खोलीचं मोजमाप काय घेईल. अशी ही गहन आणि गंभीर स्थिती या आत्मस्वरूपाची आहे. आत्मस्वरूपाची व्याख्या, आत्मस्वरूपाचं विश्लेषण करणं इतकं सोपं नाही आहे. ही ओवी लिहिताना माऊलींच्या मनी काय विचार आला असेल, किती खोल अवस्थेमध्ये ही ओवी लिहिण्यात आली असेल, कारण जेव्हा चांगदेव 65 ची सुरुवात झाली, म्हणजे त्या पत्राची जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा माऊली उच्च पातळीवर होतेच, पण तरीसुद्धा सुरुवातीचा चांगदेवाला देण्याचा बोध हा वेगळ्या पद्धतीचा होता, मध्यंतरी वेगळ्या पद्धतीचा आला, आता मात्र त्याची लेवल वेगळी झालेली आहे. कारण आता इथे आपल्याला कळते की चांगदेवाला किती हायेस्ट एस्टीममध्ये, आपल्या आता या व्यावहारिक भाषेमध्ये हायेस्ट एस्टीम, त्या एस्टीममध्ये माऊली चांगदेवांना धरत आहे. कारण तुझ्यात आणि माझ्यात काही भेदच नाही आहे, तुला मी कसं पाहू, तुला मी कसं समजू आणि तुला मी कसं समजावून सांगू, तुझ्यात माझ्यात काही भेदच नाही आहे. उलट माऊली म्हणतात की तुझ्यासोबत आत्मस्वरूपामध्ये एकरूप होताना मी जेव्हा तुझ्याकडे जायला लागतो तर मीच विरघळून जातो, मीच त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जातो, म्हणजे मी शिल्लकच उरत नाही, तर मी काय बोध करू तुला, मी काय सांगू तुला. म्हणजे दोन थोर पोहोचलेल्या मोठ्या योग्यांचा हा संवाद, एकाची योग्यता दुसऱ्यापेक्षा जास्त, दुसऱ्याची योग्यता पहिल्यापेक्षा जास्त, पहिल्याची योग्यता दुसऱ्यापेक्षा जास्त. आता जास्त किंवा कमी हा क्रायटेरिया सुद्धा इथे टिकत नाही, कारण माऊलीच्या भाषेमध्ये चांगदेव हा निराळा नाहीच आहे. चांगदेव रूपी आत्मा जो आहे हा निराळा नाहीच आहे, त्या परमात्म्याचाच अंश आहे आणि तोच वटेश्वर आहे, तोच चक्रपाणी आहे. माऊली ज्ञानेश्वर स्वतः आत्मस्वरूपात आहे. मग आत्मस्वरूपातून आत्मस्वरूपाला पाहणे, त्यात काय शिल्लक उरणार, अशी ही डीप गहन अशी ओवी आहे. आज वेळेमर्यादेमुळे आपण इथे थांबू, पण तत्पूर्वी या ओवीचा पुनरुच्चार करू. लवण लवण पाणियाचा थावो माझी रिघोनी गेले पाहो, तव तेची नाही मा काय घेवो माप जळा. मीठ पाण्याची खोली मोजण्यासाठी पाण्यात उतरलं तर काय ते खरोखर खोली मोजू शकेल? तसं होणं शक्य नाही, कारण ते पाण्यात विरघळल्यानंतर मीठ म्हणून शिल्लकच राहत नाही. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.